आता आम्ही कॉर्पोरेट फील्डमधनं बाहेर पडलोय, पण एकेकाळी मी तुमच्यासारखाच एखाद्या जगदव्याळ यंत्रणेतला एक माणूस होतो. अप्रेझलच्या आशेने दिवसेंदिवस साहेबासमोर लाचारीने उभा राहणारा, ऐनवेळी साहेबाने प्रमोशन नाकारून त्याच्या कुणा गाववाल्याला दिलं तरी केबिनमध्ये खोटी स्माईल देत चलताय सर असं म्हणणारा, आणि नंतर डेस्कवर येऊन आपला सगळा राग डस्टबिनवर काढणारा असा मी होतो. बंगलोरहून नायर आला नसता तर अजूनही मी तेच करत राहिलो असतो. नायर म्हणजे आमचा प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट. नाडकर्णींना कोणीही क्लायंट आला की आम्ही कोकरांनी त्याच्या अवतीभोवती असावं असं वाटायचं, विशेषतः मी आणि झांबरेनं. 8 वर्षांपूर्वी नाडकर्णींची अशाच एका इन्सिडेंटमध्ये डिमोशनवर रायपूरला बदली झाली होती. ती गोष्ट 70 सांगून त्यांनी आम्हाला काव आणला होता. कुणी येणार असलं की माझ्या पोटात गोळा यायचा, झांबरा मात्र बिंदास्त असायचा. कुणी क्लायंट आला की हा बाकरवणीने आंबा बर्फी आणायला म्हणून जो गायब व्हायचा तो थेट पार्टी जाताना एअरपोर्टवरच उगवायचा. वर आणि आपण कसं रांगेत उभं राहून बर्फी मिळवली ते नाडकर्णींना रंगवून सांगायचा. झांबरे नसला की आलेल्या पाहुण्याचा एडीसी म्हणून उभं राहायची जबाबदारी माझ्यावर असायची. त्या दिवशी नायर आणि नाडकर्णींची मीटिंग चांगली झाली. नायरने मला आणखी काही डॉक्युमेंट्स मागितली, त्याची कॉफी होई तर मी त्याला आणून दिली. अर्थात ती बरोबर असावीतच असा नाडकर्णींचा आग्रह नसायचा, आमचाही नसायचा. कारण आमच्याकडे प्रत्येक माणसाकडे एकच इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या आकड्यात असायची आणि कदाचित कुणाचीच बरोबर नसायची. आम्ही महिन्याला हेड ऑफिसला जो स्टेटस रिपोर्ट पाठवायचो त्याबद्दल खात्री नसल्यानं एकाच वेळी 4-5 जण रिपोर्ट पाठवायचो आणि एचओवाले त्यातला कुठला तरी एक रॅन्डमली उचलायचे. कॉफी पिऊन झाल्यावर नाडकर्णींनी नायरला आमचं ऑफिस दाखवलं. बिल्डिंगमधला अख्खा फ्लोअर आमच्या ताब्यात होता. चांगलं 3600 स्क्वेअर फुटाचं ऑफिस होतं. राऊंड संपवून दोघं पॅसेजमध्ये आले तेव्हा अचानक नायरला पोटातली कॉफी रिकामी झाल्याची भावना झाली. पॅसेजच्या शेवटी उजवीकडे लेडीज आणि डावीकडे जेंट्ससाठी टॉयलेट्स होती. प्रत्येकी 2 टॉयलेट्स, 2 युरिनल्स, 2 वॉशबेसिन्स असा सगळ्या 2चा पाढा होता. आणि तिथे बाहेर मोठी खिडकी असल्यानं त्या पॅसेजचा स्मोकिंग झोन म्हणून आम्हालाही उपयोग व्हायचा. नाडकर्णी साहेब स्वतः त्याला तिकडे घेऊन गेले, अर्थात पाठोपाठ मीही होतोच. नायरनं त्यांना कुठली तरी असाइनमेंट कशी मिळवली हे सांगितलं. टाकी खाली करून वॉशबेसिनपाशी येत नायर म्हणाला, देन आय वेंट स्ट्राईट टू हिज बॉस अँड सेड. असं म्हणत नळ सुरू करण्यासाठी नायरने हात फिरवला, पण त्याचा हात हवेत आंधळ्यासारखा चाचपडतच फिरला. हाताला नळाचा स्पर्श झाला नाही म्हणजे काहीतरी चुकतंय असं वाटून नायरने वॉशबेसिनकडे वळून पाहिलं तर काय, जिथे नळ असायला पाहिजे होता तिथे कुणीतरी लाकडी खुंटा ठोकून ठेवला होता. नाडकर्णी साहेबांनी शरमून लगेच स्वतः नायरला हिअर यू आर मिस्टर नायर असं म्हणून शेजारचा नळ चालू करून दिला. आता हे नळ गायब होण्याचं प्रकरण नाडकर्णी मनावर घेतील असं वाटलं नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी झांबरे टॉयलेटवरून नायर नाडकर्णींना काहीतरी खोचक शेरा मारून गेला असं सांगत आला. आणि 9:30 आल्या आल्या नाडकर्णींनी मला केबिनमध्ये बोलवून घेतलं. जेबी, काल नायरच्या समोर काय लफडं झालं माहिती आहे ना? हो सर, झांबरेने सांगितलं मला. एअरपोर्टवर नायर काहीतरी बोलला म्हणे, आणि हे असे नळ चोरीला जातात आणि आपण काही न करता गप्प बसतो, कारण आपल्या KRA मध्ये ते नसतं ना. आता ह्यातला आपण म्हणजे नाडकर्णींच्या समोर उभा असणारा माणूस असायचा. एखाद्याशी खवचटपणे काही बोलायचं असलं तर नाडकर्णी खास आपण हा त्यांचा लाडका शब्द वापरायचे. त्यामुळे गेले नळ चोरीला, आता आपलं काय जात आहे काय? तेवढ्यात साहेबांचा चहा घेऊन दिवाकर लंगडत लंगडत आला. नाडकर्णींनी एकदा त्याचा लंगडणारा पाय निरखून पाहिला. सुरुवातीला त्यांना नीट कळलं नाही म्हणून त्यांनी हळूच आपला उजवा हात उंचावून मग मनातल्या मनात वळून पाहून स्वतःला दिवाकरच्या पोजमध्ये इमॅजिन करून दिवाकरचा उजवाच पाय लंगडा आहे याची खात्री करून घेतली. उजवाच पाय आहे साहेब, नाडकर्णींच्या मनातले विचार ओळखून गालातल्या गालात हसत दिवाकर त्यांना म्हणाला. या दिवाकरचा काही भरोसा नव्हता. लंगडे आहोत म्हणून सांगून त्यांना आमच्या कंपनीत नोकरी मिळवली होती. तो आल्या दिवसापासून त्याचा उजवा पाय अधून असून धडधाकट आहे असा डाऊट बऱ्याच जणांना होता. एकदा मी आणि झांबरेने त्याला न लंगडता बाजारात बघितलंही होतं. दुसऱ्या दिवशी त्याला विचारल्यावर त्यानं थंडपणे, काल माझा डावा पाय बी दुखत होता म्हणून दोन्ही बी पायांनी एकदमच लंगडत होतो असं स्पष्टीकरण दिलं. नाडकर्णींचा चहा होईपर्यंत मी त्यांना काही बोललो नाही. गरमागरम चहा घेतला की ते थोडे निवतात हे मला सवयीने माहीत झालं होतं. मग जेबी, काय करणार आहे ह्यावर? आता ह्यावर मी काय करू शकणार होतो? मला काय कंपनीने डिटेक्टिव्ह म्हणून नोकरीला ठेवलं होतं का? कारण तशी आमची कंपनी ग्रेटच होती. प्रत्येक गोष्ट इनहाऊस करायचं त्यांना वेड होतं. हाऊसकीपिंगसाठी सगळ्या फ्लोअरची मिळून एक एजन्सी असताना आमच्या एचओने आगाऊपणा करून हे लफडं आमच्या गळ्यात मारलं होतं. आता मूळ कामापेक्षा या भानगडीत आमचा जास्त वेळ जायचा, तरी आम्ही हुशारीने प्रत्येक कामाला नगाला नग उभे केले होते. दिवाकरनं नोकरीला लागताना पूर्वी त्याच्या काकाच्या प्लंबिंग मटेरियलच्या दुकानात काम केल्याचं सांगितलं होतं. त्या जोरावर प्लंबिंग आणि वायरिंगची जबाबदारी त्याच्याकडे आली होती. नाडकर्णींच्या रामा ड्रायव्हरला मारून मुटकून पार्किंग इन्चार्ज बनवलं होतं आणि नवऱ्याच्या नोकरीची भीती दाखवून गणपत वॉचमॅनच्या बायकोला ऑफिसात झाडलोट करायचं काम दिलं होतं. आता हे असं असताना साहेबांनी ही माझीच जबाबदारी असल्यासारखी ही दोन माझ्या गळ्यात का बांधावी हे मला कळलं नाही. आपण काय करू शकतो सर यावर? मी शक्य तितका भोळा चेहरा करून म्हणालो. जे बी, आय डोंट लाईक सच ॲटिट्यूड. आता उलट अशा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टीत तुझं जास्ती लक्ष असायला पाहिजे. आय विश टू सी यू सिटिंग इन माय चेअर. आणि तू जसा अंगचोरपणा केलास तर कसं व्हायचं? नाडकर्णींच्या ह्या बोलण्यानं का कुणास ठाऊक माझ्यात आत्मविश्वासाचा संचार झाला. आता काही लोकात भूतांचा वगैरे होतो ना तसा. कदाचित त्यावेळी डोक्यावर झेब्र्याला वगैरे असतात तशी शिंगही उगवली असतील. मी उत्साहाने छाती पुढे करून त्यांना विचारलं, सांगा सर मी काय करू शकतो सांगा. दॅट्स बेटर. हे बघ, आय वॉन्ट यू टू गो टू द रूट ऑफ दिस फॉसेट बिझनेस. एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करू आणि या चोरीचा छडा लागेपर्यंत तू मला रोज दोन तीनदा ब्रीफ कर. आता दिवसातनं दोन तीनदा औषध घेतात तसं दोन तीनदा ब्रीफ करपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा टीम निवडायची बात आली तेव्हा मी सटपटलो. आमच्या ऑफिसमधल्या लोकांचा अशा गोष्टीतला उत्साह दांडगा होता. प्रेझेंटेशनला सगळे पुढे, पण नंतर इम्प्लिमेंटेशनला सगळे मागे. मागे एकदा ऑफिसची ट्रीप काढायची चर्चा झाली होती. कुलू, मनाली, केरळ, गोवा वगैरे नेहमीचे स्पॉट आधी चर्चून झाले. कुणीतरी बाली, थायलंडचीही नावं सुचवली होती. घाऊकमध्ये पासपोर्ट काढले तर स्वस्तात पडतात अशी पुढीही कोणीतरी सोडली होती. अशीच चर्चा वाढत राहिली असती तर चंद्रावर जायच्या आधीच आमचीच नावं दिसली असती. पण हळूहळू एक एक नाव मागे पडत गेलं तसं सर्व उत्साही मंडळींनी माघार घेतली आणि शेवटी उरलेल्या तिघा फाउंडर मेंबर्सनी खाली जाऊन समारोपादाखल भेळसुद्धा खाल्ली होती. त्यामुळे टीम निवडायची म्हटल्यावर माझ्या अंगावर काटा आला. कुणी स्वेच्छेनं यायची शक्यताच नव्हती. मग मी आणि नाडकर्णींनी बसून टीम काढली. असं कर, झांबरेला घे तुझ्या टीममध्ये. नको सर, आधीच झांबरे ऑफिसमध्ये कमी असतो. दॅट्स वाय आय वॉन्ट हिम. तो आपल्यासाठी बातम्यांचा एक्सटर्नल सोर्स असेल. हां, आणि नंदन नाडगोडाला घे. नको सर, त्याचा मामा एचओला आहे, माहिती आहे ना. उगाच तो मामाला फोन करून सांगायचा आणि एचओवाले आपल्या मागे काहीतरी नवीन झक्कू लावायचे. एचओचं नाव काढताच नाडकर्णींनी माघार घेतली. तेही खरंच. मग महेश देसाई कसा वाटतो? सर, त्याची बायको प्रेग्नंट आहे, त्याचं कशातच लक्ष नसतं हल्ली. हां, हे मला माहीत नव्हतं. तशी काही लक्षणं दिसत नाहीत त्याच्यात. अचानक आपण काय बोलून गेलो ते कळून नाडकर्णींनी जीभ चावली. जाऊ दे. मग निहारिका? सर, ती अजिबात तयार होणार नाही, ती आधीच नाही म्हणेल. खरं तर निहारिकाला मी आधीच विचारलं होतं आणि माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती पटकन नाही म्हणाली होती. ती दूर खराडीला एकटी राहायची, त्यामुळे तिने संध्याकाळी थोडं उशिरापर्यंत थांबावं आणि मग आपण तिला घरी ड्रॉप करावं वगैरे प्लॅन सगळ्यांनी करून झाले होते. पण निहारिका आम्हा सगळ्यांना पुरून उरली होती. नाडकर्णींनी चष्मा काढून त्याची काडी दातात धरत विचार केला आणि म्हणाले, असं कर, धुमाळला घे तुझ्या टीममध्ये, तसंही त्याच्याकडे फार काम नसतं. मी कशी नशिबानं थट्टा आज मांडली टाईप चेहरा करून मान डोलावली. खरं तर मला धुमाळ पाहिजेच होता. कोणत्याही कामाला कधीही नाही न म्हणणारा माणूस. आधीच ऑफिसची पेटी कॅश आम्ही त्याच्या गळ्यात मारली होती. त्याचा हिशोब ठेवता ठेवता त्याला फेस आला होता. महिन्याला 1500 रुपये अक्कल खाती घालून तो दर महिन्याचा अकाउंट कसं तरी क्लोज करायचा. आणि प्रीती शर्माला घे. प्रीती शर्मा म्हणजे प्रत्येक ऑफिसमध्ये एक दीपिका पडुकोण असते ना, तशी आमच्या ऑफिसची दीपिका. अत्यंत हुशार, बऱ्यापैकी सुंदर, पण कामाच्या नावाने बोंब असणारी पोरगी. स्वतःचं काम दुसऱ्याकडून करून घेण्याची हुशारी तिच्या अंगी असल्यानं तिच्या कामात खोट काढणं आजवर नाडकर्णींनाही जमलं नव्हतं. आणि आपला दिवाकर? हा, दिवाकरचं या टीममध्ये काय काम असणार होतं? पण माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न वाचत नाडकर्णी म्हणाले, असू दे, दिवाकर चलाख आहे, बारीक कावळ्याची नजर आहे त्याची. आमच्या 5 जणांच्या कमिटीची मेल नाडकर्णींनी चौघांना पाठवून दिली. संध्याकाळीच पहिली किक ऑफ मिटिंग झाली पाहिजे असं बजावून ते त्यांच्या कामाला लागले. बरोबर 5 ठोक्याला सगळेजण मिटिंग रूममध्ये हजर झाले. कधी नव्हे ते काहीतरी जबाबदारीचं काम मिळालं, दिवाकर विचारवंतासारखा प्रयत्नपूर्वक लांबट चेहरा करून बसला होता. झांबरे मीटिंगला चहा बरोबर खायला काहीतरी पाहिजे म्हणून कुरकुरत होता. मीटिंग जितकी महत्वाची तितकं खायला जास्त असलं पाहिजे अशी त्याची समजूत आहे. धुमाळ या प्रकरणात आपल्याला कितीची टोपी लागणार असा विचार करत चिंताक्रांत चेहऱ्याने बसून होता. प्रीती मीटिंग रूममध्ये आली तेच फोन कानाला लावून आणि 2 मिनिटं असा बोटांनी इशारा करत जी बाहेर गेली ती परत आलीच नाही. मी अजेंड्याच्या कॉपीज काढून आणल्या होत्या, मानपत्र वाचावं तसं 2 मिनिटात मोठ्याने अजेंडा वाचून झाला. चहाचा कप अर्धा होईपर्यंत मीटिंग संपली होती. सगळे निघून गेल्यावर 15 मिनिटं प्रीतीची वाट बघून मीही बाहेर पडलो. सकाळी परत नाडकर्णींची केबिन. आत गेल्या गेल्या पहिला प्रश्न, काय ठरलं काल? आता या प्रश्नाचं उत्तर देणं तसं अवघड नव्हतं, पण तितक्यात झांबरे आत घुसला. नाडकर्णींनी हा प्रश्न आपल्यालाच विचारलाय असं समजून झांबरेने तोऱ्यात हो सर काल झाली की मीटिंग असं सांगून टाकलं. मग नाडकर्णी उत्तराची वाट बघतच होते. मग काय, नळ कधी चोरीला जातात त्याचा पॅटर्न शोधून काढला पाहिजे आधी. झांबरे लेट्स फॉरगेट दिस बडी प्लॅटर्न, आय वॉन्ट दिस थेफ टू स्टॉप ॲट वन्स. तेच म्हणतोय मी सर, त्याचं काय आहे की नळ कधी चोरीला जातो हे कळलं तर नेमकं त्याच वेळी चोराला दबा धरून पकडता येईल ना, नाहीतर आपल्याला आपली कामं सोडून वॉशरूम समोर पहारा देत बसावं लागेल आणि तसं केलं तर चोराला संशय येईल. झांबरे जणू मागच्या जन्मी शेरलॉक होम्सचा बाप असल्यासारखं सांगत होता. मग पॅटर्न कसा एस्टॅब्लिश करणार, काय रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? सर धुमाळला सांगितलंय शोधायला, नळ कधी कधी विकत घेतले त्यावरून आपल्याला नळ चोरीला कधी गेले ते बॅकट्रॅक करता येईल. खरं तर झांबऱ्याने धुमाळला असं काही सांगितलं नव्हतं, पण झांबरेची लोणकढी ऐकून नाडकर्णी खुश झाले आणि झांबरेची हाफ डे सुट्टी आउटडोर ड्युटी म्हणून मंजूर झाली. झांबऱ्याने सोडलेला धागा पकडून 2 दिवस मी सुद्धा पॅटर्नच्या नावाखाली कुरतडून काढले. तोवर धुमाळनं खरंच जुनं रेकॉर्ड काढून तपासलं होतं. गेल्या 12 महिन्यात 9 किंवा जास्ती असेल नळ बदलल्याचं रेकॉर्ड मिळालं होतं. मी सहज म्हणून जुनी बिलं पाहिली, सगळी बिलं हरकारे प्लंबिंग मार्टच्या नावाची. मी धुमाळकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर तो म्हणाला, हरकारे म्हणजे आपल्या दिवाकरच्या काकांचं दुकान, आपल्याला 12% डिस्काउंट आहे या दुकानात, शिवाय थोडीफार उधारी चालते तिकडे. उधारीचा विषय आल्यावर मी पुढे काही बोललो नाही. तुटपुंजा पेटी कॅशमध्ये हे सगळं गाडं चालवायचं मीही कधी काळी अनुभव घेतलाच होता ना. तिसऱ्या दिवशी नाडकर्णी साहेब वॉशरूममधून बाहेर पडताना त्यांना धुमाळ दिसला. लगेच त्याला पकडून नळाच्या रेकॉर्डबद्दल नाडकर्णींनी विचारलं तर सगळं रेकॉर्ड जेबीला आधीच दिलं आहे असं म्हणत त्याने आपली मानगूट सोडवून घेतली. नाडकर्णींनी लगेच मला केबिनमध्ये बोलवून, आता काय पुढचे नळ चोरीला जायची वाट बघतोय का आपण असं खवचटपणे विचारलं आपण. आणि खरंच वाट पाहायची वेळ आलीच नाही. दुपारीच नळ चोरीला गेल्याची तक्रार प्रीतीने दिवाकरकडे केली. दरवेळी जेंट्स टॉयलेटमधला नळ जायचा तो ह्यावेळी लेडीज टॉयलेटमधला गेला होता. नाडकर्णी हे ऐकून आता आमच्यावर भडकणार हे माहिती असल्याने आम्ही लगेच कमिटीची इन्स्टंट ॲक्शन मीटिंग गुप्तपणे घेतली. सद्यस्थितीत नळांची चोरी रोखणं हे विजन स्टेटमेंट असावं की मिशन स्टेटमेंट यावर आमचा बराच खल झाला. शेवटी शॉर्ट टर्म गोल म्हणून नळांची चोरी रोखणे आणि लॉंग टर्म गोल म्हणजे नळ चोराला पकडणे अशी तडजोड झाली आणि तातडीने नवा नळ लावायचा असा निर्णय घेऊन मीटिंग संपली. हे नळ बसवायचं म्हणजे एक वैतागच असतो. आधीच दिवाकर कुरकुरत असतो, 17 त्याला विलवून नळ बसवायला न्यायचं, मग बाहेर जाऊन सगळ्या फ्लोअर्सचं पाणी बंद करायचं, मग नळ बसवताना कुठेच काथ्याच बरोबर बसत नाही, कुठे सिलिंग टेपच सापडत नाही, हे सगळे नेहमीचे टप्पे पार करत सकाळी हाती घेतलेला नळ कसा बसा जोडून होईपर्यंत दुपार उजाडते. वर दिवाकरचं प्लंबरच झालो असतं तर इतक्या कामाचे 100 तरी घेतले असते असं म्हणत तोंड वेंगाडत चहा पाणी मागून झालं की नळ बसवण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला असं समजायचं. सकाळपर्यंत नाडकर्णींना ती बातमी पोचणार म्हणून मी धुमाळला ऑफिसला येता येताच नळ घेऊन यायला सांगितलं होतं आणि तो शहाणासुद्धा स्वस्त पडतील म्हणून एकदम 6 घेऊन आला. मोठ्या ब्राऊन बॉक्समध्ये ते 6 नळ घेऊन तो लिफ्टमध्ये शिरला तर आत नाडकर्णी दत्त म्हणून उभे. साहजिकच लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत नाडकर्णींना सगळी गोष्ट कळली होती. त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये नळ कमिटीला ताबडतोब बोलवलं. धुमाळला मनातून शिव्या घालत सगळे तिथे आले. जेबी हे काय चाललंय, आणखी किती दिवस आहे जुने रेकॉर्ड चोरीचा पॅटर्न असल्या गोष्टीवर वेळ घालवणार आपण, आणि अजून चोऱ्या चालूच आहेत. पण सर आय डोंट वॉन्ट हिअर अन एक्सक्यूज, आय वॉन्ट ॲक्शन. तळहातावर मूठ आपतात नाडकर्णी गरजले. झांबरेने मध्येच एंट्री मारली, सर ऍक्शन घेतली आहे. कालच वॉशरूममध्ये सीसीटीव्ही बसवायची चर्चा झाली, आज संध्याकाळपर्यंत कोटेशन पण येईल. हे ऐकताच प्रीतीने प्रश्नार्थक चेहऱ्याने आमच्याकडे पाहिलं. आईला आता ही असली काही चर्चा झालेली तिला माहीत असणं शक्यच नव्हतं, आम्हालाही माहीत नव्हतं म्हणा. झांबरेने नेहमीप्रमाणेच एक पुढी सोडली होती. बरं, प्रीतीला हे मला माहीत नव्हतं असा कांगावा करायची सोय नव्हती, कारण ती मीटिंग ज्या निम्म्यानं सोडून जाते हे भांड झांबरेने फोडलंच असतं ना. तरी शेवटी धीर करून प्रीतीने तोंड उघडलं. सर, माझा या गोष्टीला विरोध आहे, म्हणजे आता लेडीज टॉयलेटमध्ये जायचीही भीती वाटेल, कुणी आपल्याला पाहतंय हे फिलिंग म्हणजे. नाडकर्णींनी 2 मिनिटं डोळे मिटून थोडा विचार केला आणि म्हणाले, बरोबर आहे तुझं प्रीती, कुणाची प्रायव्हसी आपण जपलीच पाहिजे. जे बी असं करा, त्याऐवजी पॅसेजमध्ये कोण जातो कोण येतो ह्यावर पाळत ठेवा. पण सर, असं कोण जातो हे बघायला आपल्याला कसं जमणार, म्हणजे त्यासाठी एक निराळा वॉचमन ठेवायला लागेल, मी नाडकर्णींना विरोध करत म्हणालो. नाडकर्णींनी थोडंसं त्रासिक नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तेही बरोबर आहे, मग असं करू, एक रजिस्टर मेंटेन करू, वॉशरूमला जाताना कुणीही आपलं नाव आणि जाण्याची वेळ त्यात नोंदवून मगच आत जायचं. व्हेरी गुड आयडिया सर. आणि तसंच एम्प्लॉई नंबर आणि मोबाईल नंबरही लिहायला लाव, म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी वगैरे. झांबरेचं वाक्य मध्येच तोडत नाडकर्णी म्हणाले, झांबरे, तिथे जाणाऱ्या प्रत्येकाला इमर्जन्सीच असणार ना, हा तुमचं आपलं उगाच काहीतरी. साहेबांनी झांबरेला असं झाडल्यावर बाकीच्या सगळ्यांना मनात नाही म्हटलं तरी थोड्याशा गुदगुल्या झाल्याच. तासाभरात टॉयलेटच्या दरवाजात ठेवायचं रजिस्टर, ते ठेवायला एक स्टूल आणि आत जाण्यापूर्वी नोंद करा अशी त्रैभाषिक सूचना असलेला बोर्ड घेऊन दिवाकर गेला आणि बरीच ठोकठोक करून बोर्ड लावून आला. लंचनंतर नाव न लिहिता वॉशरूमला जाणाऱ्या नाडकर्णींना खबरदार जर टाच मारुनीवाल्या सावळ्याच्या आविर्भावात अटकून, सर नाव लिहून मग आत जायचं, असं सुनावत त्यांनी शाबासकीची थापही घेतली. या रजिस्टरचा रुबाब 1.5 दिवस टिकला. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एक नळ गायब झालेला दिसला. दरवेळी नळ चोरल्यावर त्या जागी लाकडी खुंटी ठोकून जायचा. आमचे पूर्वीचे चोर अगदीच सभ्य होते, ते आपला नळ चोरला की व्यवस्थित प्लग लावून जायचे. नंतर अर्ध सुसंस्कृत चोरांचा जमाना आला, ते प्लगऐवजी लाकडी खुंटी ठोकू लागले. आता तर पारस भुरट्या चोरांचा जमाना असावा, कारण यावेळी चोराने फक्त मुळापासून नळ उखडून पाईप तसाच भुंडा ठेवला होता. असं केल्यावर खरं तर पाणी वाहून वॉशरूममध्ये तळ साचायला हवं होतं, पण या चलाख चोरानं पाण्याचा वॉल्वच बंद करून मग नळ चोरला होता. एकतर चोर टेक्निकली भलताच साऊंड असावा किंवा नळात कली शिरला तसा त्याच्याही मनात कली शिरलेला असावा. मी नळ गेलेला पाहताच दिवाकरच्या मागे लागून नाडकर्णी येईपर्यंत नळ बसवायची खटपट केली, पण दिवाकरनं पाण्यानं शेवटचा पेंच आवळून झाल्यावर, झालंच बघा नळाचं काम तमाम असं म्हणायला आणि नाडकर्णी वॉशरूममध्ये यायला एकच गाठ पडली. बरीच वर्ष टॉप मॅनेजमेंटमध्ये काढल्याने आमचे चेहरे बघूनच काय चुकलंय ते नाडकर्णींनी ताडलं. लगेच पुन्हा केबिन. जे बी, हे असं किती दिवस चालणार? आर वी मेकिंग एनी प्रोग्रेस? नेमका त्या दिवशी झांबरे आला नव्हता. त्याच्या शेजारच्या बिल्डिंगमधल्या कुणीतरी पोलिसातला रिटायर्ड कुत्रा घेतला होता, तो मिळतो का ते पाहायला झांबरे गेला होता. त्यामुळे वेळ मारून न्यायची जबाबदारी माझ्यावरच आली. सर, रजिस्टर तर मेंटेन करतोय. हेल विथ रजिस्टर. चोर काय रजिस्टरमध्ये सही करून आत जाईल का? ही साधी गोष्ट कळायला पाहिजे होती आपल्याला. कुण्या शहाणाची आयडिया होती? झांबरेची. सर, साहेब कितीही चुकला तरी त्याला कुणीतरी बळीचा बकरा मिळतोच हे कॉर्पोरेट सत्य माहीत असल्याने मी झांबरेचं नाव बोलून गेलो. आता आपण पुढे काय करायचं ठरवलंय? आपण सर, आता आपणच आपल्याकडून जमेल तितकी पाळत ठेवली पाहिजे. कधी नव्हे तो धुमाळा बोलला. राईट, जितके लोक व्हॉलेंटरीली पुढे येतील तितके घ्या, बाकीच्यांना मी सांगतो. सर, तसं कुणीच तयार होणार नाही, प्रीतीने सरळ सांगून टाकलं. त्याऐवजी आपण असं केलं तर? कसं? वॉशरूमच्या कोपऱ्यातच आपला स्मोकिंग झोन आहे, तर आपल्या सगळ्या स्टाफला स्मोकिंग करायला उत्तेजन दिलं तर? म्हणजे तिथे कायम कुणी ना कुणीतरी राहील आणि चोराला चान्सच मिळणार नाही. नाडकर्णींनी कपाळावर हात मारून घेतला. ऑफिशियली नसलं तरी अनऑफिशियली कशी पाळत ठेवायची आम्ही सगळ्यांनी ठरवलं. दुपारी दिवाकर उगाच काय साहेब लई कामात आहे काय असं म्हणत माझ्या डेस्कपाशी येऊन 2-3 घुटमळून गेला. नंतर मी सहज एक चक्कर टाकून यावी म्हणून वॉशरूमकडे निघालो असताना त्यानं मला एकटा गाठला. साहेब, एक सांगायचं होतं. बोल दिवाकर. आता हा पैसे मागणार की काय ही शंका माझ्या मनात, त्यामुळे आपल्या कुठल्या खिशात पैसे नाहीत हे आठवायच्या प्रयत्नात मी होतो. म्हणजे वेळ पडली तर तो खिसा उलटा करून दाखवता आला असता. साहेब, आपल्या प्रीती मॅडम आहेत ना, त्यांना काय झालं? काही नाही, दुपारी मी त्यांना वॉशरूममधून बाहेर पडताना बघितलं. मग त्यात काय, त्यांनी वॉशरूममध्येच राहायला पाहिजे होतं का? तसं नाही साहेब, मी त्यांना जेंट्स वॉशरूममधून बाहेर पडताना बघितलं. हे जरा मला समजायला अवघड गेलं. प्रीती जेंट्स टॉयलेटमधून बाहेर कशी पडेल? म्हणजे बाहेर पडण्यासाठी आधी तिला तिथं आत जावं लागलंच ना. मी दिवाकरला त्यावर खोदून खोदून विचारलं, पण प्रीती मॅडम जेंट्स टॉयलेटमधून बाहेर पडलेलं मी बघितलं एवढंच तो परत परत सांगत राहिला. खरं तर मी हा विषय सोडून द्यायला पाहिजे होता, पण असल्या विषयात झांबरेला गती होती म्हणून हळूच मी झांबरेला विचारायचं ठरवलं. दुपारनंतर झांबऱ्या निवांतपणे उगवला. 4 वाजता कॉफी प्यायच्या निमित्तानं मी त्याला बाहेर काढलं. कॉफी पिता पिता अगदी सहज वाटावं अशा सुरात त्याला विचारलं, काय रे हल्ली प्रीतीचं कुणाकुणाशी जास्त जुळतं रे? कॉफीचा कप खाली ठेवून माझ्याकडे साशंक सुरात बघत झांबऱ्याने विचारलं, तुला कशाला पाहिजे रे? तू पण तिच्या मागे लागलास काय? नाही रे, सहज आपलं विचारलं, हा अपडेट्स असाव्यात म्हणून. आजवर कधी नाही विचारलंस, आज अचानक का बरं? झांबरेच्या डोळ्यात संशयाचे काळे ढग जमा व्हायला लागले होते. अरे अगदी सहजच, मी तरीही सराईत गुन्हेगारासारखं अजून तोंड उघडलं नव्हतं. हल्ली ती ना विकी अहलुवालियाबरोबर असते, त्याला पार घोळ्यात घेतलाय तिने, झांबरेने माहिती पुरवली. हा विकी अहलुवालिया म्हणजे पंजाबी माणूसही बावळट असू शकतो याचा नमुना होता. मी त्याचं नाव ऐकून नुसताच सुस्कारा टाकला. अरे मी खरंच सांगतोय, पुढे झुकत जांभरे दबक्या आवाजात म्हणाला, आज त्याच्या मानेवर पुसटसा गुलाबी डाग बघितलास का? त्याचा कलर आणि प्रीतीच्या लिपस्टिकचा कलर सेम टू सेम आहे. झांबरेने इतक्या विश्वासाने हे सांगितल्यावर मात्र इतका वेळ दाबून ठेवलेलं रहस्य माझ्या पोटात राहिलं नाही. मी प्रीतीला जेंट्स टॉयलेटमधून बाहेर पडतानाचा किस्सा सांगून टाकला. या प्रकरणाच्या मुळाशी आपण जायचं असेल तर प्रीतीवर पाळत ठेवली पाहिजे, यावर त्याचं आणि माझं एकमत झालं. झालं, झांबरे शेरलॉक आणि मी वॉटसन असे आम्ही दोघंही आयरीन ऍडलरच्या मागावर निघालो. ऑफिसमध्ये गेल्यावर मी कुठल्या तरी रिपोर्टचं काय झालं असं विचारण्याच्या निमित्ताने अहलुवालियाच्या डाव्या मानेवर असलेला पुसट डाग बघून घेतला आणि मग पेन्सिल मागायच्या निमित्ताने प्रीतीपाशी जाऊन तिच्या लिपस्टिकची शेड चेक केली. एकदम परफेक्ट मॅच. प्रीती पेन्सिल देत असताना तिच्या जीन्सच्या उजव्या खिशात काहीतरी फुगीरशी वस्तू असं दिसत होतं. प्रीतीला संशय येईल म्हणून मी तिच्याकडे जास्ती निरखून बघितलं नाही, पण पुढे गेल्यावर झांबरेला सांगितलं. संध्याकाळी झांबरे प्रीतीच्या खिशातली फुगीर वस्तू म्हणजेच नळ असू शकतो असं सांगत आला आणि 10 मिनिटांनी दिवाकर वॉशरूममधला नळ चोरीला गेल्याचं सांगत आला. आता माझी खात्रीच पटली, या सगळ्या नळ चोरीमागे प्रीतीच असणार आणि या कटात अहलुवालिया तिला सामील होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच नाडकर्णींना हे सांगून दोघांचा बुरखा उघड करायचा असं आम्ही ठरवलं. ऑफिसमधून बाहेर पडता पडता झांबरेच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक, मला अचानकच तो म्हणाला, काय रे सरांना सांगण्याआधी आपण प्रीतीचं कन्फेशन घेतलं तर? ते कशाला? म्हणजे असं बघ, आपण चोर पकडलाच पाहिजे असं नाही, नाडकर्णींना फक्त नळ चोरी थांबवायची आहे आणि प्रीतीला आपण तिला पकडलंय इतकंच कळू दिलं तर आपलाही फायदा आहे, होय की नाही? डोळे मिचकावत झांबरे म्हणाला. त्याची ही मांडवली करायची सवय मला माहिती होती म्हणून मी त्याच्याशी जास्त वाद घातला नाही. मी येतो 2 मिनिटात असं म्हणत झांबऱ्या पुन्हा ऑफिसात शिरला. आता वाटतं की मी त्या दिवशी त्याला अडवायला पाहिजे होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातून निघायला मला उशीर झाला. किचन सिंकचा नळ मुळापासून उखडून ताराच्या हातात आला. प्लम्बिंग गुरु दिवाकर यांच्या तालमीत मिळालेल्या शिक्षणाचा वापर करून मी तो बसवायचा प्रयत्न केला, पण त्याचे आटे निम्म्यातून तुटल्यानं तो परत बसत नव्हता. शेवटी तिथे तात्पुरता बोळा कोंबून बाहेर पडलो. घरातून निघताना ताराने नळ माझ्या हातावर ठेवला आणि येताना तसलाच नळ घेऊन या म्हणून बजावलं. हे सगळं आटपून ऑफिसला पोचायला मला जरा उशीरच झाला. मी जागेवर बसेपर्यंत दिवाकर मला साहेबांनी केबिनमध्ये बोलावलं हे सांगायला आला. केबिनमध्ये झांबरेला आणि त्याच्या शेजारी रडत असलेल्या प्रीतीला पाहिलं तेव्हा कालची गोष्ट आठवली. तोवर मी ते सगळं विसरूनच गेलो होतो. मी केबिनमध्ये पोचताच झांबरेने दरवाजा लावून घेतला. नाडकर्णी चष्म्याची काडी चावत माझ्याकडे बघत होते. प्रीती मान खाली घालून रुमालाने डोळे टिपत होती. माझ्याकडे रोखून बघत नाडकर्णी जेव्हा म्हणाले, जेबी मला हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं, तेव्हा मला काहीतरी चुकतंय याचा अंदाज यायला हवा होता. पण मी उत्साहाच्या भरात काल आपण कसा चोर शोधून काढला हे सांगत होतो. माझं बोलून संपेपर्यंत झांबरेने माझ्यासाठी रदबदली करायचे सगळे प्रयत्न निष्फळ झाले. झालं इतकंच होतं की आदल्या दिवशी संध्याकाळी झांबरेने प्रीतीला जेंट्स टॉयलेटमध्ये जाण्याबद्दल खुलासा विचारायचा प्रयत्न केला. प्रीतीने लगेच चिडून नाडकर्णींकडे तक्रार केली. झांबरेने दिवाकरची साक्ष काढली तर ऐनवेळी दिवाकरने असं कसं नक्की सांगता येईल, सगळ्यांनीच एकसारख्या रंगाच्या जीन्स घातल्या असल्यानं ओळखण्यात चूक झाली असेल, त्यामुळे आपण केवळ शक्यता वर्तवली होती असा विश्वामित्री प्रवित्रा घेतला. प्रीतीच्या पॅन्टच्या खिशातली फुगीर वस्तू म्हणजे फोनचा चार्जर निघाला. अहलुवालियाच्या मानेवरचा गुलाबी डाग त्याला झालेल्या जखमेवर त्याने लावलेला अमृत मलमचा होता. झांबरेची अशी सगळीकडून कोंडी झाल्यावर तो नेहमी जे करतो तेच त्याने केलं. झांबरे हे सगळं मला जेबीनी सांगितलंय असा कबुली जबाब देऊन मोकळा झाला. सकाळी नाडकर्णींनी मला जेबी हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं असं म्हणण्यामागे ही सगळी पार्श्वभूमी होती. मी माझी बाजू स्पष्ट करायचा बराच प्रयत्न केला, पण टॉयलेटमध्ये CCTV लावण्याचा प्रयत्न करणे, मुद्दाम संध्याकाळी उशिरा मीटिंग घेऊन लेडीजना ताटकळत ठेवणे, कलिग्सचं चारित्र्य हनन करणे अशी गुन्ह्याची कलम माझ्याविरुद्ध उभी राहत गेली. मला सकाळ सकाळी भर एसीत घाम फुटला. घाम पुसायला मी रुमाल बाहेर काढायला गेलो तर बरोबर ओळखलं, ताराने दिलेला किचनचा नळ हातात आला. नाडकर्णींनी तिथून पुढे हे प्रकरण जास्तच सिरियसली घेतलं. किचन सिंकचा आणि वॉश बेसिनचा नळ वेगवेगळा असतो असं सांगूनही त्यांचं समाधान झालं नाही. मग काय, आणखी काही आरोप नकोत म्हणून मीच स्वेच्छेनं राजीनामा द्यायला तयार झालो. राजीनाम्याची तयारी दाखवल्यावर नाडकर्णींनी उदारपणे गेलेल्या 12 नळाचे मिळून 9,320 रुपये माझ्या नावावर डेबिट टाकणार नाही असं सांगितलं. शेवटी घरचा मोडका नळही तिथंच टाकून मी तातडीने ऑफिस सोडलं. दिवाकर मला खालपर्यंत पोचवायला आला होता. बाहेर पडता पडता दिवाकरनं अगदीच न राहून मला विचारलंच, साहेब एक विचारू? बोल रे बाबा. यो कालचा नळ कोण चोरला असलो? दिवाकरनं हा प्रश्न मला थोडा आधी विचारला असता तर माझ्या पुढचे बरेच प्रश्न सुटले असते असं तेव्हा मला वाटून गेलं. अपयश आणि अपमानाच्या या प्रसंगातही माझ्या बुद्धीला दिवाकरच्या प्रश्नामागची खोच कळली. हरकारे प्लंबिंग मार्ट नावामागचं बिंग अशा प्रकारे फुटलं, पण फार उशिरा. द किड मध्ये जॅकी कुगन खिडक्यांच्या काचा फोडतो आणि नंतर चार्ली येऊन काचा बसवून पैसे मिळवतो त्या ट्रिकची आठवण झाली. MBA फर्स्टला आम्हाला आपली बाजारपेठ कशी क्रिएट करावी यावर लेक्चर द्यायला आमच्या कॉलेजनं हार्डफर्डहून लेक्चरर आणला होता. हार्डफर्डवाल्या त्या फरड्या वक्त्यापेक्षा दिवाकर हरकारेच्या काकाच्या धंद्यातलं हे रहस्य अधिक चांगल्या प्रकारे कळलं होतं. संतापाच्या भरात हरामखोरा आता जातोच का असं म्हणत मी त्याच्या अंगावर धावून गेलो. तसं जातो जातो असं ओरडत तो स्वतः ऑफिसमध्ये पळाला आणि पळाला सुद्धा तेही दोन्ही पायांवर.